नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. पद्म पुरस्कार भेटोवपाचो अंदू वर्साचो दुसरो सुवाळो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सांजे राष्ट्रपती भवनांत भेटयले पद्म पुरस्कार. गोयचे कल्पक शेतकार संजय पाटील हांकां पद्मश्री. लोकसभेच्या चौथ्या पावण्याच्या वेचणुकेच्या प्रचाराकन्नेत धा राज्या एक केंद्रशासित प्रदेशात 96 सुवातांखातीर 13 मेक मतदान 1717 उमेदवार वेचणुकेच्या रिंगणात. लोकसभेच्या सव्या पावण्यावेल्या वेचणुकेखातीर उमेदवारी दाखल करूंक काल सांजे मुजत सोपली. स राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 58 सुवातांखातीर 25 तारखेर मतदान. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत राती झाल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून पंजाब किंग्सांक हारायले 60 धावड्यांनी. आज गुजरात टायटन्स आड चेन्नई सुपर किंग्स. आता खबरो विस्तारान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल सांजे पद्म पुरस्कार भेटयले. नागरी पुरस्कार भेटोवपाचो हो अंदूचो दुसरो सुवाळो आशिल्लो. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात सुवाळो झालो. देशाचे हे सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन गटात भेटयतात. कला, सामाजिक वावर, भौशिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वक्ता आणि उपचार, साहित्य आणि शिक्षण, खेळा आणि नागरी सेवा मळार देखदेणो वावर करपी व्यक्तींक हे पुरस्कार भेटयतात. प्रजासत्ताक दिसाच्या निमतान ह्या पुरस्कारांची घोषणा जाता. फाटल्या महिन्यात झाल्या पहिल्या पद्म पुरस्कार भेटवण सोहळ्यात राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार भेटयले. राष्ट्रपतींनी गोयचे संजय अनंत पाटील हांकां शेती बागायतीत कल्पकताये खातीर पद्मश्री पुरस्कार भेटयलो. 58 वर्षाचे संजय पाटील हांणी फोंड्या सावयवेऱ्या कल्पक पद्धतीन कुळागर वसयला. तांच्या ह्या देखदेण्या वावराची दखल सरकारान घेतल्या. खडपाक 125 मायज फूट बोगदो मारून उदक काढून पाटील हांणी कुळागर वसयला. तांकां कल्पक शेतकी बागायती खातीर हेर पुरस्कारूय फावो जाल्यात. लोकसभेच्या चौथ्या पावण्याची वेचणूक लागी येता तशी प्रचारान नेट धरला. ह्या पावण्यार धा राज्या आणि एक केंद्रशासित प्रदेशात 96 सुवातांखातीर 13 मेक मतदान जातले. ह्या पावण्यार 1717 उमेदवार वेचणुकेच्या रिंगणात आसा. लोकसभा वेचणुकेच्या चौथ्या पावण्यार प्रचार तेंगशी घडटा तसो राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांच्यो प्रचार सभा आणि रोड शोक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपल्या उमेदवारांखातीर मतदारांक ओढपाक प्रचारसभांनी गुंतल्यात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांची काल तेलंगणाच्या भोंगीर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा झाली. जाल्यार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ फुडारी राहुल गांधी हांच्यो काल सांजे आंध्र प्रदेशाच्या नरसापूर आणि तेलंगणाच्या सरूर नगरात प्रचारसभा झाल्यो. उत्तर प्रदेशात प्रचारान बरोच नेट आयला. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांच्यो काल उत्तर प्रदेशात प्रचारसभा झाल्यो. एनडीए सरकारान फाटल्या 10 वर्षात उदरगतीचो मोठो वावर देश पावण्यार केला असो नड्डा हांणी फेतुपुरात प्रचारसभेत सांगले. भाजपाच्या अध्यक्षांनी चित्रकूटांतूय प्रचारसभा झाली. लखनौ मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार ज्येष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांणी बौद्धिक आणि जाणकार वर्गाबरोबर संवाद साधलो. उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी योगी आदित्यनाथ हांचो लखीमपूर खेरी आणि सीतापूर जिल्ह्यात प्रचारसभा झाल्यो. त्या वटेन समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांची बाहरेकात प्रचारसभा झाली. भाजपा शेतकार आणि युवा वर्गा आड वावुरता असो आरोप अखिलेश यादव हाणे ह्या सभेत केलो. तांच्यो दौरा आणि लखीमपूर खिरी मतदारसंघातूय प्रचारसभा झाल्यो. काँग्रेसीच्यो फुडारी प्रियंका गांधी वाड्रा हांणी रायबेलीत प्रचारसभा केली. काँग्रेस पक्ष जेन्ना जेन्ना सत्तेर आयला पक्षान आपली वेचणूक जाहीरनाम्यातली आश्वासना चालीक लायल्यात आणि ह्या खेपेय करतले असे उत्तर प्रियंका गांधी वाड्रा हांणी दिले. समाजवादी पक्षाच्यो मुखेली मायावती हांची कैनोज जिल्ह्यात प्रचारसभा झाली. तांणी भाजपाचेर टीका केली. ज्या गजालीक लागून लोकांनी काँग्रेसीक सत्तेवेल्यान देवयली त्योच चुको भाजपा करतात अशी टीका मायावती हांणी केली. लोकसभेच्या सव्या पावण्यावेल्या वेचणुके खातीर उमेदवारी दाखल करूंक काल सांजमेरेन मुजत आशिल्ली. ह्या पावण्यार स राज्य आनी एक केंद्रशासित प्रदेशात 58 संसदीय सुवातांखातीर ह्या म्हयन्याच्या 25 तारखेर मतदान जातले. दिल्लीत सगळ्यो 7 सुवातो, हरियाणात 10 सुवातो, उत्तर प्रदेशात 14, बिहार आनी अस्तंत बंगालात दरेकी 8, ओडिशात 6 सुवातो आनी झारखंडात 4 सुवातो आनी जम्मू आनी काश्मीरात एका सुवाते खातीर मतदान जातले. सगळ्या 7 पावण्याची मतमेजणी येता त्या 4 जूनाक जातली. गुजरातात संतामरामपूर दहोद लोकसभा सुवातेच्या पार्थमपूर मतदार केंद्राचेर नव्यान मतदान करपाचो निर्देश वेचणूक आयोगान दिला. वेचणूक गुजराताचे जोड मुखेल वेचणूक अधिकारी AB पटेल हांणी गांधीनगरात खबराकारांक हे विशीं म्हायती दिली. एका व्हायरल व्हिडिओ विशीं कागाळ आयल्या उपरांत थळाव्या वेचणूक अधिकाऱ्यान दिल्ल्या अहवालाची दखल घेवन वेचणूक आयोगान हो निर्णय घेतला अशें पटेल हांणी सांगले. ह्या प्रकरणात ह्या पार्थमपूर मतदान केंद्रावेल्या 4 वेचणूक कर्मचारी धरून 6 जाणांक निलंबीत केल्या असं त्यांनी सांगले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सांजे अयोध्येक भेट दिवन राम मंदिरात रामलल्लाची पूजा दर्शन घेतले. अयोध्येत श्री राम रामाचे जल्मभूयेत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्या उपरांत पहिलेच खेप उपराष्ट्रपती राम मंदिरात दर्शनाक वतले. उपराष्ट्रपती तांची घरकान डॉ सुदेश धनखड हांचे बरोबर सांजे 3 वरांचेर अयोध्येत पावतले. राष्ट्रपती अयोध्येत श्री रामलल्लाचे मंदिर हनुमान गढी आणि कुबेर तिळाचे दर्शन घेतले. भारतात सध्या कालोराचे अभूतपूर्व ल्हार पातळटा. अंदूचो एप्रील म्हयनो संवसारातलो फाटल्या 84 वर्सातलो सगळ्यांत चड कालोराचो म्हयनो थारला. भारतीय हवामान खात्यान दिल्ल्या म्हायती प्रमाण 1940 वर्सा उपरांत पहिलेच खेप संवसारीक पावण्यार पुराय एप्रील म्हयन्यात अशा तरेच्या अभूतपूर्व तापमानाची नोंद जाल्या. भारतात सगळ्याच वाठारांनी तापमान एकसारखे वाढत आशिल्ल्यान कालोराचे ल्हार पातळत आणि खर जायत आसा. पुराय देशात कालोराचे ल्हार पातळ्ळा. तापमान विक्रमी पावण्यार पावला. कमीत कमी तापमान सरासरीचे 1.78 अंश सेल्सियस जाल्यार सरासरी तापमान 2 अंश सेल्सियस इतले वाढला. इतले मजगती गोयात सध्या तापमान 34% म्हऱ्यान पावला. फुडले 7 दीस गोयात तापमान 33-35 अंश सेल्सियस मजगती आसतले असो अदमास भारतीय वेधशाळेन उक्तायला. तामिळनाडूचे शिवकासीत माध्यारच्या फॅक्टरीत जाल्ल्या स्फोटात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 10 पावला. 11 जाण गंभीर जाल्यार जखमी जाला. ढिगारे कडेन काडपाचो वावर झुजा पावण्यार चल्ल्या. आनीकूय कांय जाण बेपत्ता आसात. मुखेलमंत्री MK स्टॅलिन हांणी घडणुकेचेर दुख्ख उक्तायला. जखमी लोकांचे ताकतिकेन उपचार जावपाक जाय असो निर्देश तांणी अधिकाऱ्यांक दिला. फॅक्टरीच्या धनयाचेर पुलीस कागाळ जाल्या. दक्षिण भारतात फुडले 2-3 दीस दाट पाऊस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. राजस्थानात कालोराचे ल्हार अजून कायम असतले. हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण गुजरातातूय आता मेरेन कालोराची स्थिती असतली. अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, ओडिशा आणि झारखंडात आज आणि फुडले 2 दीस पाऊस पडपाचो हवामान खात्याचो अदमास असा. ईशान्य भारतातूय पावसाळ्याचो अदमास असा. उत्तर प्रदेश, राजस्थान, चंदीगड, हरियाणा, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात फुडले काय दीस गडगड जगला आणि वारे मारून पाऊस पडू येता. IPL क्रिकेट सर्तीत राती झाल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून पंजाब किंग्साक 7 धावड्यांनी हारायले. हिमाचल प्रदेशाच्या धर्मशालांत हो खेळ झाला. RBCन थारायल्ल्या 242 धावड्यांची मोख गाठपाचो यत्न करताना पंजाब किंग्साचो डाव 17 षटकांनी 181 धावड्यांचेर सोपलो. रिली रॉसा पंजाब किंग्सा खातीर सगळ्यांत चड 61 धावड्यो काडपी फलंदाज थारलो. RCB खातीर महम्मद सिराजान 3 गडे बाद केले. ते आदी RCBन थारायल्ल्या 20 षटकांनी 7 गडे वगडावन 241 धावड्यांचो दोंगर उबो केलो. मुखेली विराट कोहलीन 47 बॉलात 92 धावड्यो केल्यो. रजत पटियात अर्थ शेकडो पुराय केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.